स्वाध्याय 12:5 खालील संवाद ऐकूया आणि वाचूया. सुनीलला पोलिसांनी अडवलंय.
लायसन्स दाखव रे तुझं.
हे घ्या साहेब.
समोरचं चिन्ह दिसत नाही का तुला? सांग जरा काय अर्थ होतो त्याचा?
डावीकडे वळू नका.
म्हणजे मराठी समजतं ना? तरीही का वळलास?
माफ करा साहेब, मी नवीन आहे मुंबईमध्ये.
ते मला नको सांगूस. बघता येत नाही का तुला? मुंबईमध्ये नवीन आलास तर त्याचं काय, दंड भर आता तू.
ठीक आहे साहेब, भरतो. मला त्याची पावती सुद्धा द्या.